शब्दात सांगा म्हणजे बोलून सांगा.
तुम्ही एकदा म्हटलं ना आता लिहून घेताना जरा कठीण होतं ना. तर तुमचं पहिलं गाणं कुठलं होतं?
राम राम म्हणू राम ग माझ्या मुखी.
राम राम म्हणू राम ग माझ्या मुखी असं एकदा सांगा. फक्त सांगा तुम्ही बाई
सांगवे
राम राम ते माझे मुखी माझे दिवस गेले सुखी.
सकाळी उठे बसणं
तुम्ही पुढे तोंड करा आणि मोठ्या आवाजात लाजू नका. एवढ्या आवाजात
तुम्ही आता म्हटल्या नाव काय मंजुळाबाई तुम्ही असं काय करता नुसतं सांगायचं काय कठीण आहे का? तुम्ही काय म्हणला ना
तसं
नाही बोलायचं ह्याच्यात मोठ्या
माझी दारू तुम्ही घेवी सांग
मोठे
सांग की करे तू
तुम्हीच म्हणलात ना पुढे बसून मग तुम्ही सांगा ना आणि अंतर सांगतील ना म्हणून तर आम्ही म्हणतो की एक एक जण म्हणा म्हणजे एक एक जण
सांगा असं सांगायचं राम ग म्हणू राम राम माझ्या मुखी मला दिवस गेला सुखी राम संसागरीचा सुखी. आता मी मोठ्या आवाजात म्हटलं
तुम्ही सांगा मला हे एवढंच फक्त तुम्ही
बोला तुम्हाला भेटते वाटते जशी बोलली तशी
ह्यांनी म्हणा त्याने म्हणा असं नाही.
आता तुम्ही म्हणला
काय एक मिनिट तुम्ही गळ्यावर जे म्हटले ना ते बरोबरच म्हटलेले पण काय आलं की तुम्ही ज्यावेळी गळ्यावर म्हणता ना त्यावेळी आम्हाला सगळं जसं तसं लिहिता येत नाही. मला आम्हाला समजलं पाहिजे ना की आम्ही जे लिहिलंय ते बरोबर लिहिलंय का म्हणून तुम्ही म्हणायचे ते तुम्ही एवढं
शब्द शब्दात बोलायचं त्याच्यात एवढं घाबरणं मनावर ते दडपण घेण्यासारखं काही
नाहीये.
पहिल्यापासून शब्दातलं
सांगा एवढे सकाळी उठू आणि राम राम ते माझे मुखी मला दिवस गेले सुखी.
आता थांबा मग त्या सांगतील सांगा कोणी त्या गोंधळ होतो सगळ्या आवाजांचा.
आधी रामाचं नाव घेऊ मग चितल्या कामा जाऊ.
ते काय आधी उगवरे माझ्या दारी त्याच काय ते काय शब्द काय
आधी उगाऊ माझे दारी फिरतो मी धुंड सारे.
आपण त्याच्या अगोदर एक शब्द येतो नाही नाही त्याच्या अगोदर शब्द नारायण जसं आगीचा
असं सांगा. आता समजा शब्द पाठ नाही उगवला नारायण आधी उगव माझ्या दारी मग पृथ्वी धुंड सारी असं आपण तोंडाक बघून सांगतो ना एकमेकीच्या असं ह्याच्या तोंडाक बघून सांगा
त्यांचा ते शब्द तो सांगायचा राहिला. दोन गोव्यांचा शब्द सांगायचा राहिला पुढचा
एकेकीनीच म्हणायचं आणि जिनी म्हटलं तिनीच सांगायचं. तू सांग मी सांग असं करण्यापेक्षा काय त्याचं दाब घेण्याचं. एक मिनिट आपण काय करूया पाच मिनिटं मी तुमच्याशी आधी बोलते बर काय हे आपल्याला कशासाठी घ्यायचंय तुम्हाला माहितीये का? आधी सगळे सांगा आणि मग पुढचं गाणं येऊ द्या तोपर्यंत आणि मग म्हणा हे कुठला शब्द तुमच्या लक्षात नसेल तर हे सांगतील.
काय म्हणजे काय तुम्ही
जसं आगीचा भडका
पहिलं मूळ
ते झालं
ते दोन्ही झाली हे सांगायचं आगीचा भडका.
पण त्याचा पहिला शब्द काय बोलला ते आम्हाला कळलं नाही
जसा आगीचा भडका आपल्या आईचा लाड ऐकायचं. जसा आगीचा बड ऐका आपल्या आईचा लाड ऐका.
पुढचा शब्द काय?
पुढचं काय ते कायचं आई
त्याच्या अगोदर काय का?
त्याच्या
अगोदर असेल ना काहीतरी.
त्याच्या अगोदर ती लिहून
घेतली एवढीच आहे का?
असं आहे का की उगवला सूर्यदेव जसा आगीचा बड का आता ना माझा बाळ आईचा लाडक असं आहे का पूर्ण? तसं ते अर्धवट राहिलेलं आहे गाणं. तुमचा शब्द काय मला माहित नाही.
नाही नाही तसंच म्हणताय तिच.
तुम्ही एकदा पूर्ण असं सांगा ना त्यांना म्हणजे त्यांच्या लक्षात येईल. तुम्ही म्हणा ना एकदम असं सांगा नुसतं.
आधी उगव रे माझ्या दारी
पूर्ण गाणं कुठलंय ते अर्धवट सांगितलं
आधी उगव माझे दारी मग फिरतो मी धुंडे सारे.
त्याच्या आधीचा शब्द
सूर्य सूर्य नारायण किंवा उगवला नारायण आधी उगव माझ्या दारी असं म्हणतो ना.
हो उगवला नारायण
तसेच सांगितलं
त्यांनी सांगितलं ना.
एवढे चारच सांगितले बरं. आता पुढचं म्हणा म्हणजे कलाबाई म्हणा. आता एक चार पाच म्हणा त्या म्हणतील मग तोपर्यंत त्या योजतात. तुम्ही म्हणा ना तोपर्यंत त्या योजतात तोपर्यंत तुम्ही म्हणा. तुम्हाला शंभर शंभर आम्ही गाणी म्हणायची प्रत्येक
पुन्हा
पाच पाच नाही हा शंभर शंभर गाणी म्हणायची. तो की ना एक कसा काय
नावाचा
पुढे सारा आणि कुणाकच बघू नका अजिबात.
हो
कदार